कुणाचाही मृत्यू पहिल्यांदाच होत नसतो, आपण विसरतो जरूर, बहुनी मे व्यतितानि जन्मानि तवचार्जुनतानि अहं वेद सर्वानि न त्ववेत्त परन्तपः. त्या शब्दामध्ये भगवंतांनी स्पष्ट केलं, तुझे आणि माझे, हे अर्जुना तुझे आणि माझे पुष्कळ जन्म झाले, त्या जन्मानं तू विसरलायस पण मी विसरत नाही. आणि अहम वेद सर्वान न जन्मामध्ये अंतर आहे आणि मग मृत्यू मृत्यूमध्ये अंतर आहे. जन्म आणि मरण तर चालू होतच, सत्य शेवटी भगवंताच्याच कृपेनं किंवा व्यवस्थेनुसार जीवांना हा दुर्लभ मनुष्य देह प्राप्त होतो. पण सर्वच या दुर्लभ संधीचा फायदा घेतात असे नाही. शरीर मानसा सारखं मानवा सारखं पण त्यांची कथ्य तर दानवा सारखीच असतात आणि मग तेही मरतात. पापी मरतात, पुण्य कमावणारे मरतात, पण त्याहून पापी जातात नरकात, पुण्यात्मा जातात स्वर्गामध्ये. त्या पलीकडचंही काही कृती आहेत, कार्य आहे, आणि त्याचं फळही वेगळ्या प्रकारचं आहे. त्याचं लक्ष, डेस्टिनेशन, गंतव्य स्थान ही वेगळं आहे. सत्तेच्यावेळी शेवटी ज्यावेळी भगवंताची भक्ती प्राप्त होते मनुष्य जीवनामध्ये, ही भक्ती पुण्यकर्माचं फळ नाही असं हरिनाम चिंतामणीमध्ये भक्ती विनोद ठाकूर उल्लेख करतात. जे कोणी अज्ञात सुकृती, अज्ञात सुकृतीच फळ आहे साधू संघ प्राप्त होणं. आणि हा साधू संघ प्राप्त होण्यास ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जी गुरु कृष्ण प्रसाद उपाय भक्ती लता बीज असा ही गोष्ट चैतन्य महाप्रभूस म्हणून गेले. सुकृती जे भक्तीचं कार्य, भक्तीमध्ये कुठेतरी केव्हा तरी मदत केली, सेवा केली, त्याच फळ साधू संघ. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. ते बहुत सुकृत, ते सुकृत पुण्य कृत्य नाही. पाप पुण्य हे द्वंद्व आहे. या द्वंद्वाच्या फेऱ्यामध्ये जीव फसलेला आहे. तर पाप आणि पुण्याच्या पलीकडचं कृत्य बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडली, म्हणून विठ्ठल रुक्मिणी आवडी, किंवा म्हणून राधा कुंज बिहारी आवडी. ते बहुत सुकृतांचं फळ आहे. भगवंताच्या कृपेनं ये भाग्यवान भगवान ने भगवान बनवला त्यांना सत्संग प्राप्त करून दिला भक्ती वेदांत स्वामी श्री प्रभुपादांनी स्थापन केलेली ही हरे कृष्ण संस्था हरे कृष्ण आंदोलन याच्या स्थापनेपाठीमागचा हा उद्देश भगवान ज्यांना भाग्यवान बनवतात गुरु कृष्ण प्रसाद पाठ भक्ती लता बीज आणि त्यांना साधू संघ आदो श्रद्धा साधू संघ भजन क्रिया त्यामध्ये केशव प्रभू सानंद वगैरे कसे त्यांच्या दुकानामध्ये आले सर्वप्रथम भगवद्गीता दिली आणि त्यानंतर त्यांनी ही सेवा केली त्यांनी ती सेवा केली त्यांनी ती सेवा केली आणि त्याचं फळ अज्ञात सुकृती न कळत केलेली भक्ती सेवा हरे कृष्ण भक्तांना मदत जे पुढे ते अशा प्रकारचे सेवा करून घेत राहिले शिपायापासून मुख्यमंत्र्यापर्यंत त्यांनी त्या सेवा करून घेतल्या न कळत त्यांना कदाचित कळलं नसेल की हे करतायत काय पण त्यांनी जे काय केलं त्यांच्याकडून सेवा करून घेतल्या म्हणजेच अज्ञात सुकृतीची संधी असंख्य व्यक्तींना वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची संधी दिली मलाही पहिल्यांदाच बरंच काही हरिदास अनदास प्रभू विशेष शिकायला भेटलं तुमचे अनुभव मी अधून मधून संपर्कामध्ये येत असे अर्थात त्याचा भाव भक्तिभाव आणि गुरुभक्ती आणि कृष्णभक्ती या गोष्टीला मी अर्थात जाणत होतो गुरु एक प्रकारचं जबाबदारी घेतात कॉन्ट्रॅक्ट दीक्षेच्या वेळीस औपचारिक दृष्टीनं असं काही हस्ताक्षर वगैरे होत नाही पण भगवंताच्या वतीनं गुरु जबाबदारी घेता जेणेकरून शरणागत वागतात भगवान शरणागत वत्सल आहेत भगवंताच्या वतीनं गुरु ही शरणागत वत्सल असतात कमी वेळामध्ये एवढ्या सेवा केल्या आणि एवढं नाव कमावलं त्यांनी कीर्ति यश स जीवती ऐसा एक वचन है। तो व्यक्ति मने जगतो किंवा जीवंत आहे आणि जीवंत राहील ही लोक कीर्तिवान आहे। कीर्ति यश ज्याची कीर्ती स तो जीवती तो जगतो, नाहीतर जीवंत असूनही तो मेल्यासारखाच आहे असा दुसरा आपण अर्थ निघतो त्याचा। हरिदास ठाकूर हरिदास हरिदास ठाकूर या भौतिक स्तरावरती आपल्या मध्ये राहिले नाहीत, पण आपण अनुभव शरीराच्या माध्यमाने आपला अनुभव आपला सन्मान असतो, आपण पाहतो आपण ऐकतो आपण बसतो उठतो त्यांचं शरीर आपलं शरीर संवाद होतो, आपण जातो येतो कोणमध्ये गोष्टी करतो, मग ते आहेत ते बोलता आहेत मी त्यांना पाहतो आहे, आलिंगन होत आहे, प्रादेशाम प्रभूना ते साष्टांग प्रणाम करता आहे, तेव्हा आता ते इथं आहेत इथं आहेत बातम्या येत आहेत फोन जात आहेत येत आहेत परत भेटतो आपण, तेव्हा ती स्थिती तर राहिली नाही। तो स्तर राहिला नाही पण ते राहिले नाही किंवा ते नाहीत असं नाही, म्हणजेच भगवद्गीता तेच तर भगवंताने सांगितलं कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति जीरस्तत्र नमुह्यति। तोंडी दिलं त्यांनी या मृत्यूला, या माहिती होत त्या अडचणी होत्या, मी भेटलो इथं भेट होईल अशी आशा होती, आम्ही दक्षिण भारतामध्ये यात्रेसाठी गेलेलो होतो, त्या अगोदर मी त्यांना भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये मी एक दिवस रुटीन चेकअप साठी गेलेलो होतो, तेव्हा हरिदास ठाकूर हरिदास ठाकूर हरिदास आनंददास प्रभू माझ्या दरवाजासमोर पोहोचले, मला माहिती नव्हतं की ते तिथं होते, ते आयसीयू मध्ये होते इथं होते, पण ते माझ्या माझ्या समोर आले आणि त्या व्हील चेअर मधून त्यांनी स्वतःला माझ्या चरणावर त्यांनी उडी मारली, दंडवत प्रणाम केला, हे सर्व मी असं करू नका असं सांगत असतानाही त्यांनी ते ऐकलं नाही। आणि त्याने विशेष आणखी व्यवस्था केली, जवळच्याच खोलीमध्ये राहत होते, त्यानंतर काळाला मला त्यांनी बोलवून घेतलं आणि सर्व पाद्य पूजा आणि गुरुपूजा ते होते, मी होतो आणि त्यांची धारण करणे तिघेच होतो त्या खोलीमध्ये। Planteamos de manera ya tan mukta bhavan ya rogatun mukta bhavan bara bhavan lokar lokar parat punaha seva udhe chalu uthevana santyantas lakshya dheya oda ya lokya madhe bhulat hote jancha अंशेवर परिंतेस विचार तंचा मना मधे सेवा भाव सेवा 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 और फारस एक्टिव बनाए लेते हैं अपने आप सेवा मधे मोटे प्रैक्टिकल होते हैं यानी यशस्वी तने यश लाभ असे जितना ज्ञात पंते सेवा ते हाथी घेत असत मंदिराच्या विविध सेवा याचं वर्णन आपण ऐकलंया. त्यांचे जे सहयोगी सहकारी भक्तांनी त्यांच्या मुखातून ऐकलंस भागवत कथेचं जे लहानाचं रोपट्यात एक रोपटं इथं त्याचं जे वृक्ष वृक्षामध्ये रूपांतर झालं त्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा त्या हरिदास आनंददास प्रभूंचा प्रवचन आम्ही देत होतो कथा आम्ही सांगत होतो त्या अगोदरची जी सारी तयारी आहे जेणेकरून आम्ही माश्रोफोनवर देऊन कथा करू शकू सर्व जी भूमिका आहे मंच बनवणं आहे त्या मोठ्या टीमचे एक मोठे जबाबदार सदस्य होते आणि शेवटची जी सेवा त्यांच्या त्यांनी केली ती त्या भागवत कथेची सेवा त्यावेळीही शरीर साथ देत नव्हतं आम्हाला माहिती होत एवढं टेम्परेचर आहे हे आहे ते आहे डॉक्टरने बेड रेस्ट सांगितलेली आहे पण तरी पण त्यांची धावपळ होतच असे आणि परवानगी त्या गणेश क्रीडा येथे परवानगी तिथे मिळणं आणखी अवघड किंवा त्या कशा परवानग्या घेत असत ते तुम्ही म्हटलं ते त्यांनाच माहिती एक भगवंताला माहिती आणि त्यांनाच ते माहिती होतं भगवंताने विषयी त्यांना शक्ती भावना पटवणी दिलेली होती आणि काही सेवा कोणी भक्त करू शकतो असा एका भक्तांनी उल्लेख केला त्या वक्त्याने पण हरिदास अनुदास प्रभूंनी च्या सेवा अशा काही सेवा होत आहे की ते फक्त तेच करू शकत होत आहे आणि मोठा प्रश्न आहे त्यांच्या सेवा पुढे कशा चालू ठेवायच्या यावरती लोक चालवावं लागेल विशेष त्यांनाच प्रार्थना करावी लागेल जेणेकरून ते आपल्या कमी काही भक्तांना ते शक्ती बुद्धी देतील जेणेकरून त्याच्या सेवा पुढे चालूच राहतील आपण इथे एकत्र येऊन सेवा कशा पुढे चालूच राहतील अखंड, त्या चालू ठेवणं हीच योग्य अशी श्रद्धांजली ठरेल. श्रीरंगामध्ये होतो गेल्या आठवड्यामध्ये, तेव्हा तिथेही यमनाचार्य महापूर्ण नावाचे त्यांचे शिष्य होते यमनाचार्यांचे, तर महापूर्णांना पाठवलं म्हणजे आपण जा आणि रामानुजाचार्यांना घेऊन या. महापूर्ण गेले कांचीपूर, कांचीपूर म्हणजे विष्णूकांची शिवकांची. निरोप दिला रामानुजाचार्यांना, रामानुजाचार्य दोघे निघाले श्रीरंगामध्ये जाण्यासाठी. पण ज्यावेळी ते तिथं पोहोचले त्यांना फार शॉक आणि काय धक्का बसला या बातमीचा की रामानुजा यमनाचार्यांनी देह त्याग केलेला. रामानुजाचार्यांची फार आंतरिक इच्छा होती, ते कधीच भेटलेले नव्हते अगोदर. एक दुसऱ्याविषयी त्यांनी जरूर ऐकलेलं होतं. रामानुजाचार्य या यमनाचार्यांना गुरुस्थानी समजत असत, कधी भेटलेले नव्हते. यमनाचार्यांचा देह त्या ठिकाणी समाधीमध्ये त्यांना बसवणार होते. समाधीस्थ समाधीची व्यवस्था चालेल त्या बाजूला त्यांचा देह तिथे होता. सर्व शिष्य मंडळी एकत्र झालेली होती. तेव्हा महापूर्ण आणि रामानुजाचार्य तिथे जेव्हा तिथे पोहोचले रामानुजाचार्य विशेष करून त्यांची इच्छा होती यमनाचार्यांना भेटण्याची बोलण्याची, अर्थात तेही त्यांना भेटू इच्छित होते. यमनाचार्य बोलू इच्छित होते पण ते बोलणं आता शक्य नव्हता. तरी पण एका वेगळ्या स्तरावरती यमुनाचारी आणि रामानुजाचारी त्यांचा संवाद, त्या शरीराचं दर्शन ते करतच राहिले. रामानुजाचारी यमुनाचार्यांच्या शरीराचं दर्शन करत होते. शरीरामध्ये आत्मा नसतानाही तो शरीर त्यांचा चेहरा तेजस्वी होता आणि या जणू ते एक दुसऱ्याशी संवाद करतात. सर्वांचं लक्ष त्या रामानुजाचार्यांच्याकडे. रामानुजाचार्य ते पाहतात यमुनाचार्यांना, आश्चर्य वाटलं, जणू ते बोलतायत, त्यांचा संवाद चालू आहे. रामानुजाचार्यांनी एक गोष्ट पाहिली जी इतरांनी नोट केलेली नव्हती. यमुनाचार्यांचा डावा हात तर असा बंद होता, बंद होता की असा असू शकतो, पण जो उजवा हात होता तीन बोटाशी होती, अंगठ्या आणि करंगी अशी अशा मुद्रेमध्ये. रामानुजाचार्यांनी विचारलं, असं नेहमीच त्या हाताची बोटाची अशी स्थिती असायची का, की पहिल्यांदाच अशी वेळ आहे? त्यावेळी सर्वांनी त्यांचं लक्ष गेलं त्या उजव्या हाताकडे आणि त्याने नाही आम्ही कधीही पाहिलेलं नव्हतं अशा स्थितीमध्ये त्यांचा हात, पहिल्यांदाच आम्ही पाहत हवा. मग या गोष्टीवरती रामानुजाचार्यांनी विचार केला आणि त्यांचा जो काही संवाद चालू होता आणि रामानुजाचार्यांनी ते म्हणाले, मी वैष्णव धर्माचा वैष्णव सिद्धांताचा प्रचार सर्वत्र करीन असा त्यांनी घोषणा केली. जो मायावाद आहे, जो खंडन मंडन करीन मी आणि विष्णू भक्ती कृष्ण भक्तीची स्थापना सर्वत्र प्रचार करून मी करेन असं ज्यावेळी रामानुजाचार्य म्हणाले, त्यावेळी त्या तीन बोटापैकी एक बोट सरळ झाला. त्यानंतर रामानुजाचार्य म्हणाले, हा वैष्णव सिद्धांत भगवंताचं रूप आहे, गुण आहे, लीला आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी वेदांत सूत्रावरती एक भाष्य लिहीन, त्याचं नाव पुढे श्री भाष्य होईल. या गोष्टीची घोषणा त्यांनी ज्यावेळी केली रामानुजाचार्यांनी, यमुनाचार्याचं दुसरं बोट, दुसरं बोट ही त्यानंतर ते म्हणाले, जे पराशर मुनी आहे, पराशर मुनी ज्यांनी पुराणाचा उल्लेख होता, त्या पुराणामध्ये पराशर मुनी वेद व्यासांचे वडी. या पराशर मुनीचा मी गौरव वाढवेन, माझ्या एका शिष्यालाच मी पराशर असं नाव देईन आणि भविष्यामध्ये तो या श्रीरंगम मंदिराचं पौरोहित्य प्रीस्टहूड आहे तो सांभाळेल असं म्हणतच या यमुनाचार्यांचं तिसरं बोट ही सरळ झालं. आपणास सर्व उपस्थित वैष्णव मंडळी शिष्य मंडळी त्यांना कळून चुकलं की आमच्या गुरु महाराजांच्या गुरु महाराज यमुनाचार्यांच्या या तीन इच्छा होत्या, अनफुलफिल्ड डिझायर्स, लास्ट विल वगैरे ज्याला म्हणतात, विल लिहितात आणि जी विल आहे या रामानुजाचार्यांनी आपल्या एका वेगळ्या स्तरावरती संपर्क साधून त्यांची अशी का बोट आहे आणि मग त्यांनी सरळ केली आणि रामानुजाचार्यांनी पुढे ही तिन्हीच्या तिन्ही कार्य त्याची घोषणा ज्याचा संकल्प त्यांनी घेतला ती त्यांनी पूर्ण केली पुढे. तेव्हा हरिदासानदासांच्या इच्छा स्पष्टच आहेत. त्यांच्या सेवा कोणत्या कोणत्या ते करत होते आणि गेल्या काही महिन्यामध्ये काही स्वास्थ्याच्या अडचणी असतानाही तेच त्यांच्या डोक्यामध्ये भरलेलं होतं, या सेवा या सेवा सेवा. कुटुंबाची काळजी, मुलं लहान आहेत, शाळा सुरू केलेली आहे, त्या मंदिराची सेवा, भागवत कथा, मंदिरामध्ये सर्व सेवा, सर्व प्रकारच्या सेवा जे ते करत होते तो एक प्रकार झाला. भागवत कथा संबंधित सेवा तो दुसरा प्रकार. आणि तीन मध्ये जर आपण विभाजन करायचं झालं तर मंडळी आणि त्यांनी सुरू केलेल्या शाळा, भक्ती भक्ती सिद्धांत हा भक्ती सिद्धांत सरस्वती असे नावही त्यांच्या डोक्यामध्ये. तेव्हा या तीन प्रकारच्या सेवा ज्या त्यांनी आपल्या आध्यात्मिक जीवनात अवलंबन केल्यानंतर सुरू केलेल्या या सेवा अध्यात्मिक सेवा त्या कशा पुढे पुढे राहाव्यात, चालू राहाव्यात, विशेष करून तुमचं कुटुंब आहे, पत्नी मुलं त्यांनी जाणून त्यांनी ते अनुभव करतायत, त्यांचंही ब्लड रिलेशन वगैरे म्हणतात ते, त्यांनाही कुटुंब होत, आई वडील हे चुलते हे शेजारी पाजारी, पण त्यामध्ये मोठ असं हे हरे कृष्ण कुटुंब आहे. राधा कुंज बिहारी कुटुंब म्हणा, भक्त समाज म्हणा, हे या कुटुंबाचे आपण सदस्य होता आणि राहाल. आणि हे कुटुंब आपले काळजी घेतच राहतील. हरिदासानुदासच होते, त्यांना कोणी रिप्लेस करू शकणार नाही, पण यथासंभव यथाशक्ती जे काही भाव आहेत त्याच्या काही प्रॅक्टिकल मदत आवश्यक आहे ते पुण्याच्या भक्तांनी अधिकाऱ्यांनी प्रादेशिक प्रभूंनी जी काळजी घेतली, सेवा तर दिलीच आणि ही मोठी काळजी घेणं सेवा देत राहिले. त्याबद्दलही आय एम व्हेरी ग्रेटफुल थँकफुल. शिष्याला आपण सेवा दिली, सेवेची संधी दिली, फॅसिलिटेट केला, सेवा करण्यासाठी जे काही सोयी आहेत त्याची व्यवस्था केली. आणि विशेष करून गेल्या काही महिन्यामध्ये स्वास्थ्यामध्ये बिघाड, आणि त्यावेळी जे लक्ष होतं प्रदेशांकडून, जे फोन येत होते मला, मलाही ईमेल चालू होत्या, हरिदासांना सुद्धा आहे का हेल्थ स्टॅटस आहे, आता असं केलं जाऊ शकतं, असं करावं का, माझे काही सल्ले घेत होते. मी ज्यावेळी पोहोचलेलो होतो भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये, त्यावेळी 3 ब्रह्मचारी पाठवलेले होते प्रदेशांप्रभूंनी, त्या अगोदरही आलेले होते ब्रह्मचारी, येतच होते, त्यानंतरही जात होते. तेव्हा कुटुंबासारखेच, कुटुंबापेक्षाही अधिक, हेच खरं कुटुंब आहे, इज रियल फॅमिली. प्रभुपादांना, प्रभुपादांची फॅमिली आपल्याला दिलेली आहे. आणि आपले कुटुंबीय, आपले मित्र, त्यांची परीक्षा, हा व्यक्ती माझा खराच हितचिंतक आहे, खराच मित्र आहे की नाही, त्याची कसोटी ज्यावेळी आपण अडचणीमध्ये असतो त्यावेळी आपले सगळे सोयरे, बंधू, मित्र, शेजारी पाजारी काय करतात, काय नाही करतात, त्यावरून मग ते पास होतात किंवा फेल होतात त्या संबंधामध्ये. फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. इथल्या या मंदिराच्या भक्तांनी आपलाच एक बंधू, ब्रदर, अडचणीत असताना विशेष अधिक लक्ष दिलं, काळजी घेतली, शेवटच्या क्षणापर्यंत जी कर्तव्य आहेत एक दुसऱ्यांच्या प्रती आपली ती निभावली. प्रीती लक्षण ददाती प्रतिगृह्णाती षड्विधं प्रीती लक्षण वैद्यम केती सर्व येथे चालू सोडत. त्याची परीक्षा होती, कसोटी होती, तेव्हा ती हे मंदिर आणि या मंदिरातले भक्त अधिकारी आज केले होते. आम्ही आभारी आहे जो कोणी प्रमाण भ्रमित कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसाद असा जो भाग्यवान येतो हरे कृष्ण आंदोलनामध्ये, आणि त्याची वाटचाल, त्याला मदत, आम्ही जातो आमच्या गावा, गोइंग बॅक टू होम, बॅक टू गॉड, हे लक्ष आहे या बद्ध जीवाना जे त्रासलेले गांजलेले आहेत या जगामध्ये. सर्व जीव तसेच आहेत, एकाच माळेचे मणी आहेत, मग त्यातून जे बाहेर पडून या हरे कृष्ण आंदोलनामध्ये भरती होत आहेत किंवा सदस्य बनत आहेत, त्यांची कशी प्रगती होते हरिदास स्थानदास प्रभूंनी कशी आपली आध्यात्मिक उन्नती करून घेतली, कसे ते तल्लीन होते भगवंताच्या सेवेमध्ये साधनेमध्ये. स्वल्पमती अशधर्म शताय तो महाभया भगवंताची थोडी आपण सेवा केली तेव्हा हरे कृष्ण आंदोलन भगवंताच्या सेवेची संधी देत आहे. स्वल्पमती अशधर्म शताय ते महाभया हे फक्त कृष्णच म्हणू शकतात. इतर माणसाची समाज सेवा आणि ही सेवा आणि ती सेवा आणि देवी देवतेची सेवा वगैरे वगैरे प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करून त्रायते महतो भयात हे शक्य नाही. भगवान म्हणतात जो माझी भक्ती करतो थोडी जरी केली त्याने सुरुवात जरी केली तर मी त्याला वाचवतो महतो भया मोठ भय संकट कोणतं परत कुत्र्या मांजऱ्याचा मांजराचा जन्म परत तेच घाट गाडगं सवऱ्याची लाभ घेऊन भ्रमण ते होत नाही. रक्षण भगवान परत पुढे संधी देतात अशा भक्ताला आणखी सेवा देतात. पुढच्या एक तर भगवान आपल्या धामामध्ये परत घेऊन येतात अशा व्यक्तीला. काही कमतरता राहिली असेल तर त्याला पुढे संधी परत त्या गोष्टी सांगत राहिलेच. समजा या जन्मामध्ये आपण 50% झालो कृष्ण कॉन्शियस तर पुढच्या जन्मामध्ये शून्यापासून सुरुवात नाही. 50% डिपॉझिट झालेला आहे पुढच्या जन्मामध्ये 51% पासून पुढे. बाकीचा बँक बॅलन्स वगैरे झिरो. तुझं भौतिक वगैरे पाप कर्म पुण्यकर्म फिनिश. आपली या शरीराच्या संपुष्ट देण्याबरोबर पण जी आध्यात्मिक कमाई आहे ते भक्तीचं कार्य आहे ती आपण केलेली उन्नती आहे ती आपल्या ते टिकून राहत आहे. एकदा सन्मुख झाला एकदा सत्संग लाभला तर तो पुढे जातच राहतो प्रगती करतच राहतो. भगवंत दयाळू आहेत कृपाळू आहेत. आपण पुढे विचारच करू शकतो कशी त्यांना संधी लागेल. आपल्यापेक्षा काळजी कोणाला आहे त्या भगवंताला आहे. भगवंताचे ते प्रिय सर्व जीव असतात पण जे सेवा करतात ते अधिक प्रिय होतात. जे प्रिय भगवंताचे प्रिय वैष्णवांचे प्रिय म्हणजे हरिदास आनंदास. पुढे सेवा नाहीतर एकदा सेवा मला जो आनंद आहे शक्यच नाही. आयुष्यभर सेवा केली भगवंताजीने पुढच्या जन्मामध्ये दुसरंच काही व्यक्ती करेल असं असं होत नाही. तो पुढे सेवा करत राहतो भगवंताची भगवंताची व्यवस्था करतात. दीन बंधु दीनानाथ करुणा सिंधु ऐसी जनजी व्यवस्था को रहा है परिपण अपन निवेदन करो प्रार्थना करो या शब्दांध हरे कृष्ण महामंत्र म्हणून आपण प्रार्थना करूया. हरे कृष्ण महामंत्र उच्चारण करणं म्हणजेच आम्हाला सेवा द्या, आम्हाला सेवा द्या, त्यांना सेवा द्या. आणि कुठेही जन्मनी जन्मनी ईश्वरे हा भाव भवता भक्ती रहित होती आपली सेवा लाभो बस. या जन्मामध्ये पुढच्या जन्मामध्ये असं चैतन्य महात्मा भाव व्यक्त केलेला आहे. माझी सेवा देव भगवंत अशी प्रार्थना आपण सर्वांनी हा महामंत्र म्हणून करूया. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 Hey.